सुस्वागतम। शिवसमर्थ गडावर आपलं स्वागत आहे। शिवचरित्र आपल्या मातृभूमीच्या इतिहासातलं एक सोनेरी पान। श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ श्री रामदास स्वामी महाराष्ट्राच्या पुण्यभूमीतले दोन महापुरुष, एक संन्यस्त योद्धा आणि दुसरा योद्धा संन्यासी। या दोन विभूतींनी आपल्याला आपल्या स्वाभिमानाची जाणीव करून दिली, आपल्याला स्वातंत्र्याचा अर्थ शिकवला, आपल्या देदीप्यमान इतिहासाचं स्मरण करून आपल्या देशाभिमानाची ज्योत सदैव जागती राहावी या हेतून सद्गुरु श्री दिगंबरदास महाराजांच्या प्रेरणेनं ही शिवसृष्टी आकाराला आली। इतिहासाला उजाळा देणारा हा शिवसमर्थगड हे आपल्या स्वाभिमानाचं आधुनिक स्मारक आहे। सुस्वागतम।